नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
मुलींनो, आज मी तुम्हाला नवीन माहिती सांगते, अशी माहिती जी तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे.
ताई, कोणती माहिती सांगणार आहात तुम्ही आम्हाला?
बालवाणी.
ताई, बालवाणी म्हणजे? आम्ही तर नवीनच पहिल्यांदा ऐकलं आहे.
हो, सांगते, सर्व सांगते.
ठीक आहे.
बालवाणी म्हणजे बालकांनी बालकांसाठी चालवलेला उपक्रम.
म्हणजे
एक दुसऱ्यासोबत संवाद करायची सेवा. यामध्ये एक म्हणजे आपण आणि दुसरा म्हणजे मोबाईल.
म्हणजे आपल्याला बालवाणी सेवा, फोनचा वापर करणे.
अगदी बरोबर. बालवाणी म्हणजे बालकांसाठी असे व्यासपीठ जिथे बालक निर्भीडपणे आणि मनसोक्तपणे आपल्या मनातले प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात, तसेच आपले मनोगत बालवाणीवर मानू शकतात. म्हणून बालवाणी सेवा बालकांसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी उत्कृष्ट संधी आहे.
हो का?
आता बघ ना, सध्याच्या काळात पालक कामात एवढे व्यस्त आहेत की त्यांना त्यांच्या मुलांना देण्यासाठी वेळच नाही.
हो ताई, बरोबर आहे. माझ्या तर घरच्यांना वेळच नाही माझ्यासाठी. तेव्हा विश्वासाने कोणाशी बोलावं, कोणाला विचारावं कळत नाही.
ताई, मेघानं म्हणल्यासारखं माझं पण तेच आहे.
बालक पालकांसोबत कमी होत आहे, त्यामुळे बालकांच्या मनातील प्रश्न तसेच राहत आहेत. बालकांच्या मनातील प्रश्न विश्वासाने सुटावेत म्हणून बालवाणी सेवा सुरू केलेली आहे. आणखीन सांगायचं म्हणजे राणीने बोलल्याप्रमाणे बालकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात आणि ते प्रश्न कुणासमोर मांडावे हे बालकांना समजत नाही. ते प्रश्न बालकांच्या मनात तसेच राहतात. परिणामी बालकांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. ते मनातील प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आतुर असतात. हे अडचणी सुटावी, बालकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळावेत यासाठी बालवाणी सेवा सुरू करण्यात आली.
हो ताई, आम्हाला सुद्धा प्रश्न पडतात पण उत्तर मिळत नाही प्रश्नांचे.
एवढंच नाही तर बालकांकडे खूप चांगल्या प्रकारे कौशल्य असते पण त्यांना आपले कौशल्य मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालेले नसते. त्या बालकांसाठी बालवाणी हे व्यासपीठ सेवा उपलब्ध केलेली आहे.
ही तर चांगली सेवा दिसत आहे.
हो, आणि याची वैशिष्ट्ये तर खूपच चांगली आहेत.
कोणती?
बालवाणी हे मोफत सेवा आहे. बालवाणी वरती फोन करण्यासाठी मोबाईल मध्ये बॅलन्स असण्याची गरज नाही.
खरंच?
हो. त्याचप्रमाणे आठवड्यातून 7 दिवस 24 तास चालते. कोणत्याही प्रकारची वेळेची मर्यादा नाही.
म्हणजे आपण कोणत्याही वेळी फोन लावू शकतो का?
हो.
पण आता एवढी चांगली सेवा म्हणल्यावर अँड्रॉइड फोनची गरज असेलच?
अजिबात नाही. बालवाणीवर फोन करण्यासाठी अँड्रॉइड फोनची नाही तर छोट्या बटन असलेल्या फोन वरून सुद्धा आपण बालवाणी सेवेचे लाभ घेऊ शकतो आणि इंटरनेटची गरज पण नाही.
ताई, तुम्ही म्हणत आहात की आपण यावरती फोन करून प्रश्न विचारू शकतो आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळतील.
हो.
पण अनेक विविध प्रकारचे ब्राउझर आहेत जेथे आपण सर्च करून उत्तर मिळवू शकतो. मग बालवाणी वरती का प्रश्न विचारायचे?
तुझा प्रश्न बरोबर आहे. तुझ्या प्रश्नाचे उत्तर आता तूच दे.
मी कसे देऊ शकते?
विविध प्रकारचे ब्राउझर वर प्रश्न विचारल्यास नंतर एक उत्तर येईल का? असंख्य उत्तर आपल्या समोर येतील.
खूप उत्तरे समोर येतात पण त्यामध्ये नेमके उत्तर कोणते घ्यायचे हेच समजत नाही.
बघ, उत्तर तूच दिलीस. आपण प्रश्न विचारलं की असंख्य प्रश्नाची उत्तरे येतात पण बालवाणी वरती प्रश्न विचारल्यास एकच उत्तर येईल आणि ते पण आपल्याला जसं समजलं त्याचप्रमाणे. आणि बालवाणी वरती विचारलेले सर्व प्रश्न गोपनीय ठेवले जातील.
हे तर छान आहे.
आणि कोणत्याही प्रकारच्या नेटची गरज नाही बालवाणीचा वापर करताना.
खूप छान आहे. म्हणजे ताई, बालवाणी सेवेचा फायदा असा आहे की आपण आपल्याला मनातील प्रश्न विचारू शकतो आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. तसेच आपल्यात जे विविध प्रकारचे कौशल्य असते, जसे गीत म्हणणे, भाषण करणे, अशा प्रकारे आपल्याला जी मते मांडू वाटतील ते आपण तिथे मांडू शकतो.
हो. आणि बालवाणीवरती आपल्या माहितीसाठी विविध प्रकारचे संदेश आहेत, जसे की मासिक पाळी, सुरक्षा, शिक्षण, बालविवाह, बालमजुरी, बालकांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती, योजनेची माहिती, सुरक्षेसाठी असलेले विविध टॉल फ्री नंबर, असं बरंच काही. यातून आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान मिळू शकते.
हे तर खूप छान आहे.
हो. आणखीन आपल्याला बाल अधिकाराची, संरक्षणाची, मासिक पाळीची इत्यादी गोष्टीची किती माहिती आहे हे बघण्यासाठी प्रश्न मंजुषा तयार केलेली आहे. तिथून आपण प्रश्न पण सोडू शकतो.
ताई, खूप छान आहे. आमच्या सर्वांना बालवाणी सेवा खूप आवडली.
मला माहित होतं तुमच्या सर्वांना नक्कीच आवडेल. आता याची प्रक्रिया मी तुम्हाला उद्याच्या बैठकीत सांगते. आता तुमच्या शाळेचा वेळ झाला आहे ना?
हो ताई, आता आम्ही शाळेत जातो. उद्याच्या बैठकीत यांची प्रक्रिया सांगा. आम्ही उद्या सगळे येतो.
ठीक आहे,